ते माणसाच्या ध्यानात येत नाही, मी पेल्लो सोडित
बाबाच्या ध्यानात नसल किरणानंद आपले आले काय काल परवा येऊन जायचं का ती गेल्यावर काय करायचं ते
घराची अस्तुरी जशी पुराणाची
पोळी म्हणायची, चाल बदलून म्हणायचं, आता गळा गळा बदलून म्हणायचं,
म्हणा 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 घराची अस्तुरी.
आता तुम्ही सांगा गा आणि मग त्या चाली म्हणते म्हणा तुम्ही. आता त्यांच्या
नाही तुम्ही म्हणा, तुम्ही सांगा, तुम्ही म्हणा.
पुरणाची पोळी, पुरणाची पोळी जशी पुरणाची पोळी, परया नरी साठी घाल खिशा मधी चुळी.